ज्यांच्या कर्तृत्वाने झाली मतदार संघाची प्रगती साकार. सिल्लोड सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार यांची निशाणी धनुष्यबाण. अनुक्रमांक एक धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून अब्दुल सत्तार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. सिल्लोड सोयगावचे आमदार पुन्हा अब्दुल सत्तार.